अथ तृतीयः पादः देविका शिंशपादित्यवाड्दीर्घसत्रः श्रेयसामात् केकयमित्रयोप्रलयानाय्यादेरियः नैवाभ्यां पदान्ताभ्यां पूर्वौतुताभ्यामैच् द्वारादीनाञ्च न्यग्रोधस्य च केवलस्य न कर्म व्यतिहारे स्वागतादीनाञ्च श्वादेरि पदान्तस्यान्यतरस्याम् उत्तरपदस्य अवयवादृतोः सुसर्वार्धाज्जनपदस्य दिशो मद्राणाम् प्राचाङ्ग्रामनगराणाम् संख्याया संवत्सरसंख्यस्य च वर्षस्याभविष्यति परिमाणान्तस्यासंज्ञाषाणयोः ये प्रोष्ठपदानां हृद्भगसिन्ध्वन्ते पूर्वपदस्य च अनुशतिकादीनाञ्च देवताद्वन्द्वे च नेन्द्रस्य परस्य दीर्घाच्च वरुणस्य प्राचां नगरान्ते जङ्गलधेनुवलजान्तस्य विभाषितमुत्तरम् अर्धात् परिमाणस्य पूर्वस्य तु वा नातः परस्य प्रवाहणस्य ढे तत्प्रत्ययस्य च नयः शुचीश्वरक्षेत्रज्ञकुशलनिपुणानाम् यथा तथा यथा पुरयोः पर्यायेण हनस्तोचिन्नलोः आतोयुक्चिन्कृतोः नोदात्तोपदेशस्य मान्तस्यानाचमेः जनिवध्योश्च अर्तिह्रीव्लीरीक्नुयीक्ष्माय्यातां पुग्नौ साच्छासाह्वाव्यावेपाञ्युक् वो विधूनने जुक् लीलोर्नुग्लुकावन्यतरस्यां स्नेहनिपातने भियो हेतुभये शुक् स्फायो वः शदेरगतौ तः रुहः पोन्यतरस्यां प्रत्ययस्थात्कात् पूर्वस्यात इदाप्यसुपः नयासयोः उदीचामातस्थाने यकपूर्वायाः भस्त्रैषायाज्ञाद्वा स्वानैपूर्वाणामपि अभाषितपुंस्काच्च आदाचार्याणां ठस्येकः इसुसुक्तान्तात्कः च जोः कुघिण्यतोः न्यङ्क्वादीनाञ्च होहन्तेर्ण्येषो अभ्यासाच्च हेरचङि संलिटोर्जेः विभाषाचेः नक्वादेः अजिव्रज्योश्च भुजन्युब्जौपाण्युपतापयोः प्रयाजानुयाजौ यज्ञाङ्गे वञ्चेर्गतौ ओक उचः के ण्य आवश्यके यजयाच रुचप्रवचर्चश्च वचो शब्दसंज्ञायां प्रयोज्यनियोज्यौ शक्यार्थे भोज्यं भक्ष्ये घोर्लोपोलेटिवा ओतश्यनि क्षस्याचि लुग्वा दुह दिह लिह गुहामात्मनेपदे दन्त्ये शमामष्टानां दीर्घश्यनि ष्ठिवुक्लमुचमांशिति क्रमः परस्मैपदेषु इषु गमियमां छः पाघ्राध्मास्थाम्नादाण् दृश्यर्ति सर्ति शद सदां ಪಿಬ ಜಿಘ್ರ ದಮತಿಷ್ಠ ಮನಯಚ್ಛ ಪಶ್ಯರ್ಚ ಧೌಶೀಯ ಸೀದಾಹ ಜ್ಞಾಜನೋರ್ಜಾ ಪ್ವಾದೀನಾಂ ಹ್ರಸ್ವಃ ಮೀನಾತೇರ್ನಿಗಮೇ ಮಿದೇರ್ಗುಣಃ ಜುಸಿ ಚ ಸಾರ್ವಧಾತುಕಾರ್ಧಧಾತುಕಯೋಃ ಜಾಗ್ರೋ ವಿಚಿನ್ನಲ್ಗಿತ್ಸೋ ಪುಗಂತಲಘೂಪಧಸ್ಯ ಚ ನಾಭ್ಯಸ್ತಸ್ಯಾಚಿಪಿತಿ ಸಾರ್ವಧಾತುಕೇ ಭೂಸುವೋಸ್ತಿಂಗಿ ಉತೋ ವೃದ್ಧಿರ್ಲುಕಿ ಹಲಿ ಊರ್ಣೋತೇರ್ವಿಭಾಷಾ ಗುಣೋ ಪೃಕ್ತೆ ತೃಣಃ ಇಂ ಬ್ರುವ ಈಟ್ ಯಂಗೋ ವಾ ತುರುಸ್ತು ಶಮ್ಯಮ ಸಾರ್ವಧಾತುಕೇ ಅಸ್ತಿಸಿ ಚೋ ಪೃಕ್ತೆ ಬಹುಲಂ ಛಂದಸಿ ರುದಶ್ಚ ಪಂಚಭ್ಯಃ ಅಡ್ಗಾರ್ಗ್ಯಗಾಲವಯೋಃ ಅದಸ್ಸರ್ವೇಷಾಂ ಅತೋ ದೀರ್ಘೋ ಯಂಗಿ ಸುಪಿ ಚ ಬಹುವಚನೆ ಝಲ್ಯೇತ್ ಓಸಿ ಚ ಆಂಗಿ ಚಾಪಃ ಸಂಬುದ್ಧೌ ಚ ಅಂಬಾರ್ಥನದ್ಯೋರ್ಹಸ್ವಃ ಹ್ರಸ್ವಸ್ಯ ಗುಣಃ ಜಸಿ ಚ ಋತೋಂಗಿ ಸರ್ವನಾಮಸ್ಥಾನಯೋಃ ಘೇರ್ಂಗಿತಿ ಆಣ್ನದ್ಯಾಃ ಯಾಡಾಪಃ ಸರ್ವನಾಮ್ನಸ್ಯಾಢ್ರಸ್ವಶ್ಚ ವಿಭಾಷಾದ್ವಿತೀಯಾ ತೃತೀಯಾಭ್ಯಾಂ ಏರಾಂ ನದ್ಯಾಂ ನೇಭ್ಯಃ ಇದುದ್ಭ್ಯಾಂ ಔತ್ ಅಚ್ಚಘೇಃ ಆಂಗೋ ನಾಸ್ತ್ರಿಯಾಂ ದೇವಿಕಾ ದೇವತಾ ಸ್ಫಾಯೋ ಭುಜ ಮೀನಾತೇರತೋ ದೀರ್ಘೋ ವಿಂಶತಿಃ ಇತಿ ತೃತೀಯಃ ಪಾದಃ